स्तोत्र संहिता अध्याय 136 परमेश्वराची उपकार स्तुती करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. देवांच्या देवाची उपकार स्तुती करा, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. प्रभूंच्या प्रभूची उपकार स्तुती करा, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकार स्तुती करा, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची उपकार स्तुती करा, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने जलावर पृथ्वी पसरविली, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. त्याने मिस्रातले पहिले जन्मलेले मारून टाकले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. आणि ज्याने इस्रायलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने सामर्थ्य हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने इस्रायलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने आपल्या लोकास रानातून नेले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने महान राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने आमोरांच्या सिंहन राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. आणि ज्याने त्यांचा देश वतनासा दिला, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. कारण तो इस्रायल, ज्याने तो इस्रायल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने आमच्या कठीण परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. ज्याने आम्हास आमच्या शत्रूवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. स्वर्गातील देवाची उपकार स्तुती करा, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे.